योहानाचे शुभवर्तमान याचा 12वा अध्याय. मग येशू वलांडण्याचे 6 दिवस आधी बेतानीस आला, आणि ज्या लाजराला येशूने मरण पावलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी रात्रीचे भोजन केले. आणि मार्था वाडीत होती, पण त्यांच्याबरोबर भोजनास बसलेल्यास लाजर हा एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे अति मोलवान सुवासिक तेल घेऊन आपले केसांनी त्याचे पाय पुसले, आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले. तेव्हा त्याच्या शिष्यातला एक त्यास धरून देणारा होता, तो यहुदा इस्करियोत म्हणाला, हे सुवातिक तेल 300 चांदीच्या नाण्यास विकून ते गरिबास का दिले नाही? त्यास गरिबाची काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून हे बोलला. त्याच्याजवळ डबी होती, आणि तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून घे म्हणून तो असे बोलला. ह्यावरून येशूने म्हटले, तिच्या वाटेस जाऊ नका, मला पुरण्याच्या दिवसासाठी तिने हे राखून ठेवले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुदियातील पुष्कळ लोकांस कळले, आणि केवळ येशू करता नाही तर ज्याला त्याने मरण पावलेल्यातून उठवले होते त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले. पण मुख्य याचकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेम शहरास येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळे घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले, आणि गजर करीत म्हणाले, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. आणि येशूला एक शिंगरू मिळाल्यावर तो त्यावर बसला. हे सिओनेच्या कन्ये, भिवू नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पाहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या, आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते. त्यांनी लाजराला कब्रीतून बोलावून मरण पावलेल्यातून उठवले. त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याच्याविषयी साक्ष दिली, त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले, म्हणूनच लोक त्यास भेटावेस गेले. मग पुरुषांनी एकमेकास म्हणाले, तुमचे काहीच चालत नाही, हे तुम्ही पाहता, पहा जग त्याच्या मागे चालले आहे. सणास उपासना कराव्यास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते. त्यांनी गालिल प्रांतातील बेतसदाकर फिलिप्पियाच्या जवळ येऊन विनंती केली की, साहेब, आपण येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रियाला सांगितले. आंद्रिया व फिलिप्प यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हास खरेखरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीवर पडून मरून पावला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल, आणि जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करीन. आता माझा जीव अस्वस्थ होत आहे, आणि मी काय बोलू? हे पित्या, तू या घटकेपासून माझे रक्षण कर. पण मी या कारणासाठीच ह्या घटकेस आलो आहे. हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर. तेव्हा आकाशवाणी झाली, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक सभोवती उभे होते आणि ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, मेघगर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याशी देवदूत बोलला. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. आता ह्या जगाचा न्याय होतो. आता ह्या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. तो तर आपण कोणत्या मरणाने मरणारा पाहिजे हे सुचवण्याकरिता हे बोलला. लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? यावर येशू त्यांना म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे. तुम्हास प्रकाश आहे तोपर्यंत चाला, यासाठी की अंधाराने तुम्हास गाठू नये. कारण जो अंधकारात चालतो त्यास आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुम्हाजवळ प्रकाश आहे. तोपर्यंत प्रकाशात विश्वास ठेवा. येशू या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हे यासाठी झाले की यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही? या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये, व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्याचे डोळे आंधळे केले, अंतकरण कठीण केले आहे. यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याविषयी बोलला. तरी यहुदी अधिकाऱ्यातूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणास सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुषामुळे ते तसे कबूल करीत नव्हते, कारण त्यांना देवाकडून गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले. आणि येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नाही तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्यास पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. कोणी जर माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर मी जगाचे तारण करावयाला आलो आहे. जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारित नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहेत? जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल, कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.